नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी काल नवी दिल्लींत भौशीक क्षेत्रांतल्या उपक्रमांक 2022-23 स्कोप एमिनन्स पुरस्कार भेटयलो. ह्या मेळाव्यात उलयतना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळें,
स्वाधीनता के बाद से पब्लिक सेक्टर आर्थिक विकास और सामाजिक समावेश का एक शक्तिशाली माध्यम रहा है. पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस ने उद्योगीकरण, बुनियादी ढांचे के विकास, सामाजिक उत्थान की आधारशिला तैयार की थी. समय के साथ इन एंटरप्राइजेस का विकास हुआ. इन सभी परिवर्तनों के बीच सार्वजनिक क्षेत्र के उद्यम अपने प्रदर्शन से आर्थिक तथा राष्ट्रीय लक्ष्यों को प्राप्त करने में महत्वपूर्ण भूमिका निभा रहे हैं.
भौशीक क्षेत्रातले उपक्रम राष्ट्र उभारणीत महत्वाचे योगदान दिता अशें केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी हांणी हे वेळार सांगले. गोंयांत सद्या चवथ परब व्हडा उमेदीन मनयतात. गोंयांत 1.5 दिसांच्या गणपतीचें विसर्जन जालें. आतां 5, 7, 9, 11 आनी 21 दिसांचे गणपती उरल्यात. राज्यांत चवथीचो उत्सव मनोवप चालू आसतनाच हो उत्सव चडांत चड पर्यावरण पूरक करपाक आतां गोंयकार मुखार सरल्यात. केरीफोंडेचे आनंद उपाध्याय फाटलीं 3 वर्सां पर्यावरण पूरक सजावट करतात अंदू तांणी देवीच्या पारंपारीक रथाची प्रतिकृती तयार केल्या. हे विशीं उपाध्याय हांणी सांगले.
वर्सा प्रमाण अंदू 3रे वर्स आमचे पयलीं बी आमी पारंपारीक म्हणजे पर्यावरण पूरक अशी सजावट माझे वडिलूय करताले, आमी चालू दवरल्या. तर अंदू हांवें रथ म्हणजे आमचो जो पारंपारीक रथ सातेरी देवळान शांतादुर्गाच्या देवळा देवीचो जो रथ आसता तसो रथाचे स्वरूप दिवपाचो प्रयत्न केला.
गोंय कोंकणी अकादेमीन आर्थिक वर्सा 2025-26 खातीर वेगवेगळी येवजण जाहीर करून इत्सूक लेखक प्रशासकांकडच्यान अर्ज मागयल्यात. हे येवजणे खातीर लेखी अर्ज सादर करपाची निमाणी तारीख 26 ऑगस्ट 2025 आशिल्ली, जी आतां 12 सप्टेंबर 2025 मेरेन वाडयल्या. येवजण्यो अश्यो आसात: पयली चवर येवजण, साहित्य प्रभा येवजण, प्रतिभा सम्मान येवजण, बाल साहित्य प्रकाशन, कोंकणी नाटक मांड येवजण, लोकवेद पुस्तक प्रकाशन येवजण आनी शैक्षणीक साहित्य प्रकाशन येवजण, क्लॉरिसा वाज ई मॉरेना संशोधन शिश्यवृत्ती खाशेली पुस्तक प्रकाशन येवजण, संगीत साहित्य पुस्तक प्रकाशन येवजण, दुर्मिळ साहित्य पुनर्प्रकाशन, लोकवेद पुस्तक प्रकाशन, अणकारीत पुस्तक प्रकाशन, लिप्यंतर पुस्तक प्रकाशन, शैक्षणीक साहित्य प्रकाशन येवजण आनी वैसीक पुस्तक प्रकाशन आनी बाल साहित्य प्रकाशन अश्यो येवजण्यो आसात. हे येवजणे खातीर अर्ज अकादेमीच्या कार्यालयात, गोवा संचार भवन, BSNL इमारत 5व्या माळ्यार पाटोपणजी गोंय हांगा उपलब्ध आसात अशें अकादेमीन जाहीर केला. मंगळूर हांगाचे नामनेचे संगीतकार आनी कोंकणी साहित्यीक एरिक ओझारियो हांकां काल मंगळूरांत मरण आयले. तांची पिराय 76 वर्सांची आशिल्ली. भलायकेच्या कारणां खातीर तांकां मंगळूर हांगाच्या हॉस्पिटलांत दाखल केल्ले. थंयच तांचेर उपचार चालू आसतना काल दनपारा ते संवसाराक अंतरले. ओझारियो हांणी कोंकणी संगीतांत म्हत्वाचें योगदान दिलां आसून मंगळूरांत मांड सोभाण नांवाची संस्था स्थापन करून तांणी तातूंतल्यान राष्ट्रीय आनी आंतरराष्ट्रीय पांवड्यार कार्यावळी सादर केल्यो. कानडी कोंकणी लिपीच्या साहित्य अकादमी कडल्यान मान्यताय मेळची हे खातीर तांणी चळवळ केल्ली. तांच्या फाटल्यान घरकान जॉयस फांतीस, धू डॉ रश्मी किरण आनी पूत रितेश किरण असो घराबो आसा. ओझारियो हांणी कोंकणी चळवळीच्या प्रचारांत व्हड वावर केल्लो. 1994 वर्सा मंगळूरांत जाल्ल्या पयल्या संवसारीक कोंकणी संमेलनाचे ते वांटो आसले. तांच्या वावरा खातीर कोंकणी कला सम्राट, कोंकणी रत्न, कर्नाटक कोंकणी साहित्य अकादमी पुरस्कार अशे जायते पुरस्कार मेळ्ळ्यात. गोंयांतल्या कोंकणी कार्यकर्त्यांकडले ओझारियोंचे लागींचे संबंद आशिल्ले. ते संवसाराक अंतरल्यान वेगवेगळ्या स्तरांतल्यान तांकां आर्गां ओंपल्यात. हवामान. फुडले 6 दीस उदेंत राजस्थान आनी उत्तराखंडातल्या कांय सुवातांनी व्हड प्रमाणांत पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. तशेंच कर्नाटक, केरळ, माहे, कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात घोग्यांनी पावस पडपाचो अदमासूय हवामान खात्यान उक्तायला. बिहारातल्या राजगिरात चलतल्या आशिया कप सर्तीत भारतीय हॉकी पंगडान चीनाचेर जैत मेळून आपल्या खेळा मोहिमेची सुरवात केली. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या हॅट्रिकच्या बळार भारतान पुलातल्या खेळात चीनाक 4-3 असे हारयले. भारताचो फुडलो खेळ फाल्यां आयतारा दनपारा 3 जपाना 8 जातलो. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.